लौंग और इलायची की जोड़ी जैसे साथ साथ चलती है ना, ऐसे ही जोड़ी चलती है बर्थडे की और सेलिब्रेशन की, पार्टी की।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर शोच्या शेवटच्या तासात आपण आलेलो आहोत। आणि सेलिब्रेशन म्हणल्यावरती कसं, पार्टी, खूप सगळे नातेवाईक, फ्रेंड्स आणि खूप पैसे उडवणं, या सगळ्या गोष्टी आपण करतोच, म्हणजे करायलाही पाहिजे, आनंद साजरा केलाच पाहिजे। पण जर का या सेलिब्रेशनमधून समाजासाठी सुद्धा काही चांगलं करता येत असेल तर, चान्स मिळाला तर तुम्ही काय कराल, याबद्दल नांदेडकर काय म्हणतायत? हॅलो,
सूरज बोलतोय।
सूरज, काय करशील तू, तुझा वाढदिवस असेल आणि असं सेलिब्रेशन करायचं असेल तर?
म्हणजे मी तर प्रत्येक महिन्याला जेव्हापासून मला जॉब लागलाय तेव्हापासून मी गरीब याच्यामध्ये बिस्किट काहीतरी वाटत असतो, पण यावेळेस मी असं करणार आहे, म्हणजे काहीतरी नवीन करणार आहे की मी तो पूर्ण एक दिवस त्या गरीब मुलांसाठी देणार आहे। त्यांना ते विदाऊट कपडे भटकत असतात, कुठेतरी फिरत असतात, त्यांना ते चटके वगैरे ते मला स्वतःला जाणवायला लागले। सो मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत राहून त्यांना कपडे जे जे लागतंय ते घेऊन देणार आहे, आणि सोबत त्यांचं म्हणजे स्पेशल रात्रीचा जो डिनर आहे जो पार्टीत मित्रांसोबत केला होतो मी त्यांच्यासोबत करणार आहे। हे एक गोष्ट चांगली करणार आहे मी।
खूप छान आहे। तुझा वाढदिवस कधी असतो ते तरी सांग बरं।
म्हणजे 19 जानेवारीला माझा वाढदिवस असतो, तो म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये माझा 99 आहे। सो मी 9व्या दिवशी 9 तारखेलाच मी बर्थडे सेलिब्रेट करणार आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट करणार तर खूप चांगलं, म्हणजे ऍक्च्युली मलाही चांगलं वाटणार आहे, त्या मुलांनाही आनंद कुठे ना कुठे मिळणार असं मला वाटतं।
येस, व्हेरी नाईस थॉट। आणि जर तुम्हाला याचा चान्स मिळाला तर तुम्ही काय कराल नक्की सांगू शकता तुम्ही। 9607007935 माझा नंबर आहे, पटकन डायल करून सांगा की अशा अनोख्या प्रकारे जर तुम्हाला वाढदिवस साजरा करण्याचा चान्स मिळाला ज्यातून समाजासाठी काहीतरी तुम्हाला करता येईल तर तुम्ही काय कराल, पटकन कॉल करून सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें जारी हैं, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।